एक
ein
दिन
Tag
होटल
Hotel
में
in
मेहमान
Gast
आता
kommt
है
ist
वह
er
कमरे
Zimmer
के
nach
लिए
für
पूछता
fragt
नाश्ते
Frühstück
Wi-Fi
WLAN
Sir Receptionist
der Rezeptionist
उसकी
ihm
मदद
helfen
करता
macht
सरल
einfach
बोलता
spricht
उसे
ihm
चाबी
Schlüssel
देता
gibt
कमरा
Zimmer
बहुत
sehr
सुंदर
schon
खुश
glücklich
अगले
nächsten
चेक
check
आउट
aus
डॉक्टर
Arzt
के
bei
पास
nahe
एक
eine
यात्रा
Besuch
एक
ein
लड़के
Junge
को
hat
गले
Hals
में
im
दर्द
Schmerzen
है
ist
और
und
वह
er
के
zum
पास
zu
जाता
geht
है
hat
बताता
beschreibt
कि
das
कहाँ
wo
हो
passiert
रहा
ist
ध्यान
Aufmerksamkeit
से
mit
सुनता
hört
उससे
ihn
लक्षणों
Symptome
के
nach
बारे
über
में
hin
पूछता
fragt
लड़का
Junge
अपने
seinen
खांसी
Husten
के
von
बताता
erzählt
उसे
ihn
जांचता
untersucht
उसे
ihm
दवा
Medizin
लिखता
verschreibt
लेता
nimmt
बेहतर
besser
महसूस
fühlt
करता
sich
को
dem
धन्यवाद
danke
कहता
sagt
के
der
दफ्तर
Praxis
से
von
बाहर
draußen
व्यवसाय
Beruf
का
von
चयन
Wahl
छात्रों
Schüler
एक
eine
समूह
Gruppe
अपने
ihre
सपनों
Traumberufe
के
von
व्यवसायों
Berufen
के
über
बारे
die
में
über
बात
gesprochen
करता
spricht
है
über
वे
sie
दूसरों
anderen
प्रश्न
fragen
पूछते
stellen
है
sind
चक्र
runde
में
in
राहुल
Rahul
पूछता
fragt
है
ist
तुम्हारा
dein
सपना
Traumberuf
क्या
was
निशा
Nisha
उत्तर
Antwort
देती
gibt
मैं
ich
डॉक्टर
Ärztin
बनना
werden
चाहती
möchte
हूँ
sein
तुम
du
क्यों
warum
चाहती
möchtest
हो
sein
स्पष्ट
erklärt
करती
macht
लोगों
Menschen
की
helfen
मदद
Hilfe
करना
machen
अन्य
die anderen
छात्र
Schüler
ध्यानपूर्वक
aufmerksam
सुनते
hören
देखती
sieht
की
das
सभी
alle
रुचि
interessiert
रखते
sind
चर्चा
Diskussion
आगे
weiter
बढ़ती
geht
परिवार
Familie
एक
ein
बड़ा
großes
उत्सव
Fest
योजना
planen
बनाता
macht
है
ist
हर
jeder
कोई
bringt
अपने
seine
दोस्त
Freunde
लाता
mitbringen
वे
sie
अपनी
ihre
रिश्तों
Beziehungen
के
über
बारे में
in Bezug auf
बात
Gespräch
करते
machen
है
sind
बच्चे
Kinder
बाग
Garten
में
im
खेलते
Spielen
बड़े
Erwachsenen
लोग
Menschen
बातचीत
Gespräch
कर
machen
रहे
sind
दादा दादी
Großeltern
कहानियां
Geschichten.
Sunate.
Erzählen.
Hawa.
Luft.
Khane.
Essen.
Ki.
Nach.
Sugandh.
Geruch.
Deti.
Gibt.
Sabhi.
Alle.
Vyanjan.
Speisen.
Ka.
Von.
Anand.
Genießen.
Lete.
Nehmen.
Der.
Spät.
Rat.
Abend.
Khatm.
Endet.
Hota.
Wird.
Khush.
Glücklich.
Mehsus.
Fühlen.
Mausami.
Saisonal.
Fashion.
Mode.
Rujhan.
Trend.
Ek.
Eine.
Visheshagya.
Expertin.
Navintam.
Neueste.
Rujhano.
Trends.
Or.
Und.
Vastra.
Kleider.
Shalio.
Stile.
Par.
Über.
Charcha.
Diskutiert.
Kar.
Führt.
Rahi.
Hi.
He.
Ist.
Vah.
Sie.
Vastro.
Textilien.
Ke.
Von.
Mahatwa.
Bedeutung.
Unki.
Deren.
Dekhbhal.
Pflege.
Ko.
Zu.
Samjhati.
Erklärt.
Pehle.
Zunächst.
Vibhin.
Verschiedene.
Kapdo.
Stoffarten.
Ki.
Von.
Prakaro.
Arten.
Visheshtao.
Eigenschaften.
Ka.
Von.
Ullekh.
Erwähnt.
Karti.
Macht.
Prakritik.
Natur.
Kritrim.
Kunst.
Fiber.
Fasern.
Ke.
Zwischen.
Beach.
Zwischen.
Bhed.
Unterscheidet.
Pramukh.
Wichtigsten.
Prakritik.
Natürlichen.
Ke.
Für.
Udaharan.
Beispiele.
Deti.
Bringt.
Fir.
Danach.
Kapas.
Baumwolle.
Un.
Wolle.
Visheshtai.
Eigenschaften.
Samjhati.
Erläutert.
Kapdo.
Stoffen.
Verarbeitung.
Verarbeitung.
Par.
Ein.
Bhi.
Auch.
Dhyan.
Augenmerk.
Deti.
Gibt.
Ant.
Zum Schluss.
Me.
Beschreibt.
Vartaman.
Aktuelle.
Bhavishya.
Zukunft.
Vikas.
Entwicklungen.
Varnan.
Beschreibt.
Ek.
Ein.
Adarsh.
Ideales.
Ghar.
Zuhause.
Ek.
Eine.
Sampatti.
Immobilien.
Agent.
Maklerin.
Vibhin.
Verschiedene.
Avas.
Wohnräume.
Or.
Und.
Unke.
Deren.
Visheshtau.
Besonderheiten.
Ka.
Von.
Varnan.
Beschreibt.
Karta.
Macht.
He.
Ist.
Pehli.
Erste.
Apartment.
Wohnung.
Ujjwal.
Hell.
Vishal.
Geräumig.
Isme.
Sie hat.
Bade.
Große.
Khirkiyan.
Fenster.
He.
Die.
Jo.
Die.
Bahut.
Viel.
Roshni.
Licht.
Deti.
Einlassen.
He.
Gibt es.
Rasui.
Die Küche.
Adhunik.
Modern.
Achi.
Gut.
Tarah.
Ausgestattet.
Se.
Ein.
Susajjit.
Se.
Shayankaksh.
Die Schlafzimmer.
Shant.
Ruhig.
Aramdayak.
Komfortabel.
He.
Sind.
Bathroom.
Das Badezimmer.
Adhunik.
Modernen.
Fixture.
Armaturen.
Ke.
Mit.
Saat.
Ausgestattet.
Bagicha.
Der Garten.
Samagra.
Gesamt.
Drishya.
Bild.
Ko.
Ab.
Purn.
Rundet.
Karta.
Ab.
Parisar.
Die Umgebung.
Mitravat.
Freundlich.
Asani.
Gut.
Se.
Erreichbar.
Pahuncha.
Erreichbar.
Ja.
Kommen.
Sakta.
Kann.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.